नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका प्रादेशिक खबरो देता. सरकारच्या येवजणेक लागून राज्याच्या गांवगिऱ्या अर्थव्यवस्थेचे प्रमाण वाढत असा. गांवगिऱ्या वाठारातल्यो बायलो स्वयंपूर्ण जायत असा असे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. राज्याच्या गांवगिऱ्या अर्थव्यवस्थेच्या अहवालाचे विमोचन मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी झाले. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स संघटनेन गोवा लायव्हलीहूड फोरमाच्या सहकार्यान हो अहवाल तयार केला. राज्यात 2020 ते 2024 या 4 वर्षात 50% निष्क्रिय आशिल्ले आपमजत गट सक्रिय झाल्यात. तसेच ह्याच काळात आपमजत गटात घरकाम करपी मनीस 60% वाढल्यात. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांक लागून गांवगिरी अर्थव्यवस्था चालीक लावपाक बायलांचा पुढाकार मेळा. स्टार्टअप विलेज ऑन्टरप्रिनरशीप प्रोग्राम, प्रधानमंत्री मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्रायझीस सारखेल्या येवजण्यांच्या कारवायेक लागून गांवगिरी अर्थव्यवस्था चालीक लागिल्ल्याचे मुखेलमंत्र्यांनी सांगले. गोय राज्य ग्रामीण लायव्हलीहूड मिशनात 4 वर्सांनी ग्रामीण संघटनांचा वाटो 131% वाढला. स्टार्टअप विलेज एंटरप्रेनरशीप कार्यावळीत 556% वाढ झाल्या. प्रधानमंत्री मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्रायझीसचो लाभ घेवप्यांचे प्रमाण 4 वर्सात 251% वाढला. ह्या वेळार ग्रामीण विकास मंत्री गोविंद गावडे हजर आशिल्ले. शाश्वत उदरगतीचे ध्येय साध्य करपा खातीर दर्यात चड संशोधन करपाची गरज आसा अशें मत केंद्रीय धर्तरी विज्ञान खात्याचे सचिव डॉ एम रामचंद्रन हांणी उक्तायले. काल दोना पावलाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीच्या 60व्या वर्धापन दिसा निमतान आयोजित केल्ल्या कार्यावळीत ते उलयताले. ह्या वेळार संस्थेचे संचालक डॉ सुनील कुमार सिंग, राष्ट्रीय प्रगत शिक्षण संस्थेचे संचालक डॉ शैलेंद्र नायक आणि हेर अधिकारी हजर आशिल्ले. संसारातल्या 72% वाठारांचो आसपाव आशिल्लो हो दर्या मनशाक खूप उपेगी पडटा. हाका लागून आमकां अन्न आणि खनिजां मेळटात. धर्तरेवयलो चडसो प्राणवायू सूक्ष्म दर्यातले जीव तयार करतात. धर्तरेचे हवामान दर्या नियंत्रित करता. तशेंच पर्यटन, उदका, येरादारी, सुरक्षितताय हांच्या खातीरय दर्या उपेगी पडटा. पण आता मेरेन मनशान फकत 5% खोल दर्याचो सोद लायला. 95% वाठारांनी अजूनय संशोधन जावपाची गरज आसा अशें डॉ रामचंद्रन हांणी सांगले. अत्याधुनीक तंत्रगिन्यानाचो उपेग करून दर्यातल्या साधनांचो सोद घेवपाक जाय. दर्यात नवी खनिजां मेळपाची शक्यताय आसा. दर्याच्या ल्हारांपासून उर्जा निर्माण करप शक्य आसा. करवती खाऱ्या उदकापासून गोड उदक तयार करपाचो प्रकल्प सुरू आसा अशें तांणी सांगले. प्रसार भारती खबरा विभागा वतीन आकाशवाणी पणजी केंद्राचेर पूर्ण वेळ कंत्राटी पद्धतीचेर काम करपाक कार्यकारी संपादक म्हण 1 तशेंच अनुवादक खबरावाचक म्हण 1 अशा 2 सुवातींचेर 2 वर्सां खातीर काम करपाक अर्ज मागयल्यात. ही सेवा शुद्ध कंत्राटी तत्वाचेर आसतली आणि महिन्याक विना अट 40 ते 50 हजार एकत्र पगार आसतलो. हेर माहिती खातीर अटी आणि तपशिला खातीर प्रसार भारतीच्या संकेतथळावेलो रिक्त पदांचो घोषणा विभाग पळोवचो. आदिवासी कल्याण खात्यावतीन अनुसूचित जमातीतल्या म्हळ्यार ST विद्यार्थ्यांक अर्थिक मजत दिवपा खातीर गगन भरारी शिक्षण येवजणेची अंमलबजावणी केल्या. हे येवजणेचो लाव घेवपा खातीर खात्यान अनुसूचित जमातीतल्या म्हळ्यार ST विद्यार्थ्यांकडल्यान 15 जानेवारी 2025 मेरेन ऑनलाईन अर्ज मागयल्यात. हे येवजणे खाला अनुसूचित जमातीतल्या विद्यार्थ्यांक जेवण आणि प्रवास खर्चा खातीर अतिरिक्त आर्थिक मजत देतात. तसेच अनुसूचित जमातीतल्या दिव्यांग विद्यार्थ्यांक खर्चा खातीर अतिरिक्त आर्थिक मजत देतात. गोय राज्यातल्या अनुसूचित जमातीतले विद्यार्थी ज्यांच्या कुटुंबाची वर्सुकी येणावळ 5 लाख रुपया परस चढ ना आणि मान्यताप्राप्त संस्थेत मॅट्रिक उपरांतच्या अभ्यासक्रमात शिकतात असे विद्यार्थी हे येवजणेचो लाभ घेवपाक पात्र असतात. तसेच विद्यार्थी नियमित आणि पूर्ण वेळ विद्यार्थी असपाक जाय. राना खात्यान 17 ते 19 जानेवारी 2025 मेरेन काणकोण म्हालातल्या खोतीगाव वन्यजीव अभयारण्यात 8व्या गोय पक्षी महोत्सवाचे आयोजन केला. 3 दिसांच्या महोत्सवात पक्षीप्रेमी आणि वन्यजीव जाणकारांक गोयच्या समृद्ध अशा सुकण्यांच्या जिणेचो अभ्यास करपाची संद मेळटली. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.